नमस्कार, मी उमा रायकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। जागतिक महिला दिन आज साजरा होत आहे। या दिनाची यंदाची संकल्पना सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती अशी आहे। जागतिक स्तरावर महिला अधिकाराचं बळकटीकरण, न्याय सुनिश्चितीकरण आणि लिंग समभावाच्या दिशेने वेगवान वाटचालीची आवश्यकता यावर भर देण्यात येत आहे। महिला दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 14 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी राज्यव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आज झाला। लसीकरण पूर्णपणे मोफत आणि पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे। सर्व लाभार्थ्यांची नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या UWIN या डिजिटल पोर्टलद्वारे केलं जाईल। पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीमुळे दिल्ली आणि मुंबई इथल्या विमानतळावर आज 100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे पश्चिम आशियातल्या काही देशांमध्ये जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असं विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे। पश्चिम आशियातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता CBSEनं या विभागात येत्या 9, 10 आणि 11 मार्चला होणाऱ्या 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। 10 मार्चला परिस्थितीचा आढावा घेऊन 12 मार्चपासूनच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील। T20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदासाठी आज अहमदाबाद इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।